नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्तुभ अपडेट तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभेच्या सव्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर मतदान सुरू. दिल्ली धरून 8 राज्यांनी 58 सुवातां खातीर मतदान. 889 उमेदवारांचो फुडार ईव्हीएम आनी सीलबंद. लोकसभेच्या 7व्या आनी निमण्या पावण्यावेल्या प्रचाराक नेट. प्रधानमंत्र्यांच्यो आयज बिहारात प्रचार सभा. बंगालच्या खाडीतले चक्रीवादळ रेमाल आयतारा मेळ्यार बांगलादेश आनी अस्तंत बंगालात. भारतीय तटरक्षक दळ सज्ज. क्वालालंपूरात चलतल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन सर्तीत बायलांच्या एकोड्या गटातल्या उपांत्य फेरीत आयज भारताची पीव्ही सिंधू थायलंडच्या बुसान ऑंग बेंग रुंगफान आड खेळटली. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत राजस्थान रॉयल्सांक 36 धावणांनी हारून सनरायझर्स हैदराबाद निमणे फेरीत. फाल्यां हैदराबाद आणि कोलकाता पंगडामधी निमणो खेळ. आता पुराय खबरो. लोकसभेच्या 6व्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर आयज मतदान जाता. एकूण 8 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी 6व्या पावण्यार मतदान सुरू आसा. तातूंत बिहारात 8, हरयाणात 10, जम्मू आनी काश्मीरात 1, झारखंडात 4, दिल्लीतल्यो सगळ्यो 7 सुवातो, ओडिशात 6, उत्तर प्रदेशात 14 आनी अस्तंत बंगालातल्या 8 सुवातांचो आसपाव आसा. 58 लोकसभा सुवातां खातीर एकूण 889 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. सकाळी 7 वरांचेर सुरू जाल्ल्या मतदान सांजे 6 मेरेन चलतले. आता मेरेन पहिल्या 5 पावण्यांनी सरासरी 62% मेरेन मतदान जाला. आजून एक निमणो 7वो पावणो उरला. सगळ्या 7 पावण्यांची मतमेजणी 1-4 जूनाक जातली. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहरलाल खट्टर, संबीत पात्रा, बंसरी स्वराज आणि मनोज तिवारी, काँग्रेसीचे दिपेंदर सिंग हुडा, कुमारी सेलजा, राज बब्बर आणि कन्हैया कुमार, तसंच समाजवादी पक्षाचे फुडारी धर्मेंद्र यादव आणि पीडीपीचो मेहबुबा मुफ्ती हांचो राजकीय फुडार आयच्या मतदान ईव्हीएमांनी सीलबंद जातलो. एकूण 1,14,000 मतदान केंद्रांचेर 11,13,00,000 मतदार आयज मतदानाक पात्र आसात. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतूय आयज लोकसभा वेंचणुकेच्या 6व्या पावण्या खातीर मतदान जाता. एकूण 7 मतदारसंघांनी मेळून 162 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. तातूंत भाजपाचे मनोज तिवारी, बनसुरी स्वराज, आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती आणि कुलदीप कुमार, काँग्रेसीचे कन्हैया कुमार आणि जेपी अगरवाल अशा फुडारांचो आसपाव आसा. एकूण 1,52,00,000 मतदार मतदानाक पात्र आसात. तातूंत 82,00,000 दादले जाल्यार सुमार 70,00,000 बायल मतदारांचो आसपाव आसा. एकूण 13,637 मतदान केंद्रांचेर मतदान जातले. वेंचणुकेचे सुरक्षा वेवस्थेत सुमार 1,00,000 सुरक्षा कर्मचारी देखरेख पळयतात. लोकसभा वेंचणुकेच्या 6व्या पावण्यार वेंचणुकेच्या प्रक्रियेत समाजघातक घटकांवरवी अफवा पातळपाच्यो गजाली घडल्यो जाल्यार आळाबंद हाडूंक हरयाणा पुलीस सादूर जाल्यात. अशा घटकांचेर खर कायदेशीर कारवाय जातली अशी शिटकावणी हरयाणाचे पुलीस महासंचालक शत्रुजीत कपूर हांणी दिल्या. समाज माध्यमांच्या मजकुराचेर पोलिसांचे बारीकसाणेन लक्ष आसतले. फटीचे आणि अफवा पातळपी व्हिडिओ दिसल्यार ते पोस्ट करतल्यांचेर कारवाय जातली. असे व्हिडिओ दिसल्यार लोकांनी ते विशीं 112 नंबराचेर पोलिसांक कळीत करचे वा 0172-257-0070 ह्या हेल्पलाईन क्रमांकाचेर कळोवचे असे पोलीस महासंचालकांनी मागला. बंगळुरूत रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाच्या केशीत एनआयएन आणि एकल्या आरोपीक अटक केल्या. एनआयएन दिल्ल्या माहितीप्रमाण शोएब अहमद मिर्झा हो कर्नाटकातल्या हुबळीत रावपी. हे केशीत अटक केल्लो तो 5वो आरोपी. मिर्झा लष्कर ए तैयबाच्या कटक आरोस्तना केशीत हे आदी गुन्यांवकार थारला. जेलीतल्यान सुटल्या उपरांत तो रामेश्वरम कटक आरोस्तनात सामील जालो. 2018 ताचो अब्दुल मथीन तहा ह्या सुत्रधाराकडेन ऑनलाईन संपर्क आशिल्लो. तहाक हे आदी हे केशीत एनआयएन कोलकाता सावन सहआरोपी मुरावीर शाजीब हाचे बरोबर अटक केल्ली. एनआयएन ह्या केशीत आता मेरेन देशभरात 29 सुवातांनी धाडी घाल्यात. भारत नेटान बदलत आसा आणि फुडल्या 10 वर्सात भारत $10 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचो देश असतलो असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांणी म्हळा. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित केल्ल्या शीम सुरक्षा दळाच्या 21व्या सन्मान सोहळ्यात तसेच रुस्तमची यादस्तीक व्याख्यानावेळार ते उलयताले. यावेळार शीम सुरक्षा दळाच्या योगदानाची दोवाल हांणी तोखणाय केली. देशाच्या शिमेवेल्या सुरक्षेखातीर बीएसएफ सदांच मुखार आसता अशे शीम सुरक्षा दळाचे महासंचालक नितीन अगरवाल हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आणि निमण्या पावण्या खातीर प्रचार तेंगशेर पावला. राजकीय पक्षांचे खडेगाट प्रचारक फुडारी निमण्या पावण्या मेरेन आणि निमण्या खिणा मेरेन आपल्या उमेदवारां खातीर मतदारांक ओढपाक प्रचारसभा आणि रोड शो घेऊंक गुंतल्यात. सातव्या पावण्यार सात राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशात 57 सुवातां खातीर 1 जूनाक मतदान जातले. या पावण्यार 904 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 2 दिसांच्या बिहार भेटेर आसतले. प्रधानमंत्र्यांच्या पटना रोहतास आणि बक्सर जिल्ह्यात प्रचारसभा जातल्यो. काल प्रधानमंत्र्यांच्या पंजाबात जालंधर आणि दिनानगरात प्रचारसभा झाल्यो. काँग्रेस आणि इंडिया आघाडी ही देशाचे सुरक्षे खातीर घातक असा. जम्मू काश्मीरात परत कलम 370 लावून आतंकवादाक बळगे दिवपाची येवजण काँग्रेस पक्षान आखल्या असो आरोप प्रधानमंत्र्यांनी केलो. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी अमित शाह हांच्योय बिहार आणि झारखंडात प्रचारसभा झाल्यो. काँग्रेसीचे सरचिटणीस सचिन पायलट हांची पंजाबात श्री आनंदपूर साहिबात प्रचारसभा झाली, जाल्यार बहुजन समाज पक्षाच्यो राष्ट्रीय अध्यक्ष मायावती हांची पंजाबात नवान शहरात प्रचारसभा झाली. अंदूचे पहिले चक्रीवादळ रेमाल अस्तंत बंगाल आणि बांगलादेशाच्या दिशेन सरकता. फाल्या म्हळ्यार हे चक्रीवादळ वराक 135 किलोमीटर नेटान अस्तंत बंगाल आणि बांगलादेशाच्या दर्यादेगांनी आदळतले असो हवामान खात्याचो अदमास आसा. हो कमी दाबाचो पट्टो सध्या उत्तरी अस्तंताचे दिकेन वराक सुमार 8 किलोमीटर नेटान सरकता. बंगालच्या खाडीत तो दक्षिणी उदेंते दिशेन सागर जुव्याकडच्यान 620 किलोमीटरच्या अंतराचेर, जाल्यार अस्तंत बंगालच्या कॅनिंगा सावन 670 किलोमीटरचेर आसा. इतले मजगती भारतीय हवामान खात्यान पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात आणि अस्तंत मध्य प्रदेशात ह्या 4-5 दीस काल्द्राचे घर ल्हाराची शिटकावणी दिल्या. या वाठारात चक्रीवादळाची स्थिती उप्रासपाची सध्या शक्यता नाशिल्ल्या फुडले कांय दीस उत्तरी अस्तंत वाठारांनी लोकांक खर काल्द्राक फुडो करचो पडटलो. सध्या तरी तांकां थाकाय मेळपासारखी परिस्थिती ना. तापमान 44-48 अंश सेल्सियसाचे आसपासचो हवामान खात्याचो अदमास आसा. ह्या फाटभुयेर हवामान खात्यान ह्या वाठारांनी काल्द्राचे खर ल्हाराविशी लाल आणि ऑरेंज शिटकावणी दिल्या. ते वटेन दक्षिणेत अंदमान आणि निकोबार जुव्याच्या वाठारांनी आणि अरबी दर्यात मान्सून पातळटा. ताका लागून केरळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडटा. दक्षिणी भारतात दर्यादेगांनी फाटले कांय दीस जाले शिंपडून पाऊस पडटा. इस्रायलान गाझा पट्टीच्या दक्षिणेक राफा वाठारात सुरू केल्ली वादग्रस्त लष्करी कारवाय बेगोबेग थांबोवची असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालय आयसीजेन दिल्यात. न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश नवाफ सलाम हांणी हे आदेश जारी केले. गाझा पट्टीत परिस्थिती वाईट जायत चल्ल्या आणि ती सुधारपाक इस्रायलान पावलां उखलची असे न्यायाधीश सलाम हांणी आदेशात म्हळा. इस्रायलान हो आदेश न्हयकारला. गाझा पट्टीत लष्करी कारवाय थांबोवपाचो कसलोच आदेश इस्रायल मानपाचो ना असे इस्रायलान स्पष्ट केला. आंतरराष्ट्रीय नेमांक धरून ही कारवाय चल्ल्या असे इस्रायलान म्हळा. इस्रायल गाझा पट्टीत नरसंहार करता असो आरोप करून दक्षिण आफ्रिकेन आंतरराष्ट्रीय न्यायालयात ही केस घाल्या. क्वालालंपूर हंगा चलतल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन सर्तीत बायलांच्या एकोड्या गटात आयज भारताची पी व्ही सिंधू उपांत्य फेरयेत थायलंडच्या बुसान ऑंग बेम रुंग फान आड खेळटली. सिंधून काल उपांत्य फेरयेत अव्वल मानांकित चीनच्या हान युग हारयले. मात भारताच्या अस्मिता चालिहाक उपांत्यपूर्व फेरयेत चीनच्या झांगी मेन हिणे हारयले. आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत राजस्थान रॉयल्सांक 36 धावणांनी हारून सनरायझर्स हैदराबाद निमणे फेरयेत पावले. राती चेन्नईत एमएस चिदंबरम मैदानाचे हो खेळ झाला. 176 धावण्यांचे मुखीचा पाठला करताना राजस्थान रॉयल्स 20 षटकांनी 7 गडे वगडावून 139 धावण्या मेरेन पावंक शकले. ते आधी फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादान थारायल्ल्या 20 षटकांनी 9 गडे वगडावून 175 धावण्यो काढिल्ल्यो. हेनरीकांत 34 बॉलात 50 तर ध्रुवान 35 बॉलात 56 धावण्यो केल्यो. 3 गडे बाद करपी हैदराबादच्या शाहबाजाक प्लेयर ऑफ द मॅच मान फावो झालो. आता निमणे फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हांच्या मदीं आयपीएल किताबा खातीर फाल्यां आयतारा झूंज जातली. हे आदी पात्रताय फेरयेत कोलकाता नाईट रायडर्सान सनरायझर्स हैदराबादाक हारयल्यात. आनी आता परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभेच्या 16व्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर मतदान सुरू. दिल्ली धरून 8 राज्यांनी 58 सुवातां खातीर मतदान. 889 उमेदवारांचो फुडार ईव्हीएम आनी सिल्वन. लोकसभेच्या 7व्या आणि निमण्या पावण्यावेल्या प्रचाराक नेट. प्रधानमंत्र्यांच्यो आयज बिहारात प्रचारसभा. बंगालच्या खाडीतले चक्रीवादळ रेमाल आयतारा म्हळ्यार बांगलादेश आणि अस्तंत बंगालात भारतीय तटरक्षक दळ सज्ज. क्वालालंपूरात चलतल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन सर्तीत बायलांच्या एकोड्या गटात उपांत्य पूर्व फेरीत आज भारताची पीवी सिंधू खेळटले आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत राजस्थान रॉयल्सक 36 धावणांनी हारून सनरायझर्स हैदराबाद निमणे फेरीत फाल्या हैदराबाद आड कोलकाता खिताबाक झुंज आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.